चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी 2160 कोटी प्राप्त। महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी NDRF आणि केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रुपये मदतीपोटी प्राप्त झाले असून यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। आतापर्यंत 4,248.59 कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत। राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्यानं मदत होत आहे। दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करण्यासाठीसुद्धा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि आयोगानंसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आचारसंहिता शिथिल केली।